नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आदले प्रधानमंत्री मनमोहन सिंग काल नवी दिल्लीत संवसाराक अंतरले. तांची पिराय 92 वर्सां आशिल्ली. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांकां मरण आयिल्ल्यान 7 दीस राष्ट्रीय शोक जाहीर जाला. सुत्रांनी दिल्ल्या म्हायती प्रमाण आयज प्रस्तावीत केल्ल्यो सगळ्यो सरकारी कार्यावळी रद्द केल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आदले मुखेल प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांच्या मरणाचेर दुख्ख उक्तायला. विदेश वेव्हार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर हांणी काल राती वॉशिंग्टन डीएस अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान हांची भेट घेतली. चौथो सुशासन सप्ताक 2024 आणि प्रशासन गाव की ओर मोहीम यशस्वीपणान पुराय झाल्या. आता खबरो विस्तारान. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंगाक काल राती नवी दिल्लीत मरण आयले. तांची पिराय 92 वर्सां आशिल्ली. दिल्लीतल्या अखिल भारतीय वैजकी विज्ञान संस्थेत डॉ मनमोहन सिंगान निमणो श्वास घेतलो. रातच्या 8 वरांचेर तांकां गंभीर अवस्थेत ईएमसीच्या आपत्कालीन वॉर्डात दाखल केल्लो. आदले प्रधानमंत्री काल सांजवेळा घरात अचकीत बेशुद्ध झाले. सगळे यत्न करून लेगीत रातच्या 9:51 तांकां मरण आयिल्ल्याचे जाहीर केले. फाटले कांय म्हयने डॉ मनमोहन सिंगाची भलायकी इबाडिल्ली. डॉ मनमोहन सिंग 2004 ते 2014 मेरेन काँग्रेसीच्या फुडारपणाखाल्या युपीए सरकारात 2 फावटी कार्यकाळात प्रधानमंत्री आशिल्ले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मनमोहन सिंगाच्या निधनाचेर दुःख उक्तायला. राष्ट्रपतीन आपल्या संदेशात म्हळा, डॉ मनमोहन सिंग हे त्या दुर्मीळ राजकारण्यामधले एक जे शिक्षणीक आणि प्रशासनाच्या संसारात तितलेच सोपेपणान पातळे. उपराष्ट्रपती जगदीप धनखडान आपल्या संदेशात आदल्या प्रधानमंत्रीक भारताची अर्थिक परिस्थिती बदलपी नामनेचे अर्थशास्त्रज्ञ अशें म्हळे. भारत आपल्या सगळ्यात मानाच्या फुडाऱ्यांच्या निधनाचेर शोक करता अशें प्रधानमंत्री मोदी हांणी आपल्या संदेशात म्हळा. तशेंच डॉ मनमोहन सिंग संसदेत केल्ल्या अंतदृष्टीच्या हस्तक्षेपा खातीर आनी प्रधानमंत्री मंत्रीपदाच्या काळात लोकांचे जिवीत सुदारपा खातीर सिंगान केल्ल्या व्हड यत्नांची तांणी ह्या खेणार तोखणाय केली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आपल्या दुःखाच्या संदेशात म्हळे की डॉ मनमोहन सिंग आरबीआय राज्यपाल ते अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री मेरेन देशाच्या शासनात मनमोहन सिंगाचो महत्वाचो वाटो आशिल्लो. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी ह्या लुकसाणाचेर दुःख उक्तायला आणि डॉ मनमोहन सिंगाचे फुडारपण, नम्रताय आणि समर्पण सदांच याद उरतले हे उजवाडाक हाडले. काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी आपल्या दुःखाच्या संदेशात सांगले, भारतान एक दूरदर्शी राजकारणी, निर्दोष प्रमाणीकरणाचे फुडारी आणि अतुलनीय उंचायेचे अर्थशास्त्रज्ञ गमयले. काँग्रेस फुडारी राहुल गांधीन आपल्या संदेशात सांगले की डॉ मनमोहन सिंगान भारताचे फुडारपण अपाट बुद्धी आणि प्रामाणिकपणान केल्ले. बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार हांणी आपल्या दुःखाच्या संदेशात डॉ मनमोहन सिंगाच्या मरणाक भारतीय राजकारणाक लुकसाण झाला अशे वर्णन केले. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंगाच्या उगडासाक सरकारान 7 दीस राजकीय शोक जाहीर केला. ह्या काळात भारतभर अर्ध मास्तराचेर राष्ट्रध्वज उडयतले आणि अधिकृत मनरिजवण जावची ना. भायर पडिल्ल्या मानेस्तांक राज्य सन्मान दिता. तशेंच परदेशांतले सगळे भारतीय मिशन आनी भारतीय उच्चायुक्त निमाणे संस्काराच्या दिसा अर्ध मसुलाचे राष्ट्रध्वज उडयतले. आदल्या प्रधानमंत्रीक श्रद्धांजली दिवपा खातीर आयज केंद्रीय मंत्रीमंडळाची बसका सकाळी 11 जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नवी दिल्लीतल्या 17 भुरग्यांक 7 विभागातल्या उत्कृष्ट कामगिरी खातीर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार भेटयले. कला आणि संस्कृताय, धाडस, नवनिर्माण, विज्ञान आणि तंत्रगिन्यान, समाजसेवा, खेळ आणि पर्यावरण ह्या मळार उत्कृष्ट योगदान दिल्ल्या खातीर 14 राज्यांनी आणि संघ राज्यातल्या पुरस्कार मेळोवप्यांक भोवमान केलो. दर एका मेळोवप्यांक पदक, प्रमाणपत्र आणि प्रशस्ती पत्रिकाय भेटयली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बायला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी हांनी पुरस्कार फावो जाल्ल्या लोकांकडेन संवाद साधलो. आयज दनपरा दक्कन एरिना फुटबॉल मैदानाचेर संतोष ट्रॉफी खातीर जावपी 78व्या राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपाच्या 3र्या क्वार्टर फायनलींत केरळचो सामनो जम्मू काश्मीरा कडेन जातलो. आयज दनपरा 2:30 हो सामनो सुरू जातलो. निमाण्या क्वार्टर फायनलींत मेघालय सांजवेळा 7:30 सर्विसेस आड खेळटलो. अस्तंत बंगाल आणि मणिपूर पहिलीच उपांत्य फेरयेत पावल्यात. काल पहिल्या क्वार्टर फायनलींत अस्तंत बंगालान ओडिशाचेर 3-1 असे जैत मेळून 52 खेपे उपांत्य फेरयेत पावले. राकेश ओरामाच्या गोलाक लागून ओडिशान बरीच सुवात केली. त्याच वेळार बंगालान नरहोरी श्रेष्ठ, रॉबी हंसदा आणि मनोतोष माझी हांच्या आधारान 3 गोल करून ताका जाप दिली. दुसरे क्वार्टर फायनलींत मणिपुरान अतिरिक्त वेळांत गोल करून दिल्लीचेर 5-2 अशी मात केली. निर्धारित वेळात दोन्ही पंगडांनी 2-2 गोल केले. तातूंत मणिपूर खातीर LT लोली आणि शौरीसम सागर सिंग हांनी 1-1 असो गोल केलो. जाल्यार दिल्ली खातीर जयदीप सिंगान 2 गोल केले. पूण अतिरिक्त वेळात दिल्ली खातीर खुलाकमाप जहीर खान आणि शुजंथन रागुई हांनी 2 गोल केले. विदेश व्यवहार मंत्री एस जयशंकर हांनी काल राती वॉशिंग्टन DS भारत अमेरिकी रणनीती भागीदाराच्या प्रगतीचेर दोन्ही फुडाऱ्यांनी व्यापक चर्चा केली आणि सध्याच्या प्रादेशिक आणि जागतिक व्यवहाराविषयी विचाराचे आदान प्रदान केले. डॉ एस जयशंकर 24 डिसेंबर सावन अमेरिकेक 6 दिसांच्या भेटीचेर असात. विदेश व्यवहार मंत्री आपल्या अमेरिकेच्या समकक्षाक मेळून मुखेल द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांचेर चर्चा करतले. या भेटीवेळार डॉ एस जयशंकर तसेच अमेरिकेतल्या काउन्सिल ऑफ कॉन्सुल जनरल ऑफ इंडिया हाचे अध्यक्ष जयशंकर असतले. भारतीय बीज सरकारी समिती लिमिटेड म्हळ्यारूच BBSSL हांनी उण्या उदकाची आणि किटकनाशकाची गरज आशिल्ली बियो तयार करपाचेर चड लक्ष दिवचे असे केंद्रीय घर आणि सहकारी मंत्री अमित शान सांगले. नवी दिल्लीत BBSSL पुनरावलोकन बसकेचे अध्यक्ष पद घेतना तांणी सांगले, ल्हान शेतकऱ्यांचे उत्पादन चडान चड करपाचे यत्न करचे पडटले. घरमंत्र्यान म्हळे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सहकार के समृद्धी ही संकल्पना साकार करपाक आणि शेतकऱ्यांक सशक्त करपाक BBSSL भूमिका महत्वाची असा. भारताच्या पारंपारिक बियो एकठांय करप आणि तिगोवन दवरपाचे लक्ष केंद्रीत करप ही BBSSL तांणी उलो मारलो. ते संबंधी शहान 2025-26 मेरेन 20,000 अतिरिक्त सहकारी संस्थेचे लक्ष दवरपाचे समिती थारायली. घरमंत्र्यान सांगले, भारतातले पारंपारिक पोषक बियो एकठांय करप आणि तिगोवन दवरपाच्या दिकेन नेटान वावुरता. इफको आणि क्रिपको हांनी आपल्या देशी आणि संकरीत बियाण्यांच्या पोषण मोलाचे मूल्यांकन करचे हाचेरूय तांच्यांनी भर दिलो. भारतीय रिझर्व्ह बँक RBI 2023-24 वर्षा सलग 6व्या वर्षा बँकेचो फायदो वाढला आणि 2024-25 वित्तीय वर्षाच्या पहिल्या अर्धात वाढत रावतलो असे सांगले. काल RBIन जाहीर केल्ल्या बँकिंग ट्रेंड्स अँड प्रोग्रेस इन इंडिया 2023-24 या अहवाला प्रमाण बँकांनी मालमत्तेचेर 1.4% परतावो आणि इक्विटीचेर 14.6% परतावो मेळा. फाल्यां चीनातल्या शेनझेन शारात सुरू जावपी किंग कप आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन ओपन 2024 सर्तीत संवसारीक क्रमांक 12 भारतीय बॅडमिंटन खेळगडो लक्ष्य सेन आणि हेर सात मुखेल खेळगडे वाटो घेतलो. परतून एकदा मुखेल खबरो. आदले प्रधानमंत्री मनमोहन सिंग काल नवी दिल्लीत संवसाराक अंतरले. आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांका मरण आयिल्ल्यान 7 दीस राष्ट्रीय शोक जाहीर झाला. सुत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण आयज प्रस्तावित केल्ल्यो सगळे सरकारी कार्यावळी रद्द केल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी आदले प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग हांच्या मरणाचेर दुःख उक्तायला. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल राती वॉशिंग्टन डीएस अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान हांची भेट घेतली आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.
आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर आम्ही उलयता. आयक पुन्हा सकाळी.